नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्त्रीधरा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. वायनाड सारकी घडणूक गोंयांत घडची न्हय म्हूण सरकारान जतनाय घेवपाक सुरवात केल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. आदिवासी समाजाची संस्कृती ही संशोधन आणि अभ्यासाचे महत्वाचे क्षेत्र असा असं गोय राज्याचे सभापती दोतोर रमेश तवडकर हांणी म्हळां. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज कुशळ विकास कार्यालयाक अचकीत भेट दिवन कामाचो नियाळ घेतलो. हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत गोंय सरकारान 9 ते 15 ऑगस्ट ह्या काळात विंगड विंगड कार्यावळींचे आयोजन केला. आता खबरो विस्तारांत. वायनाड सारकी घडणूक गोंयांत घडची न्हय म्हूण सरकारान जतनाय घेवपाक सुरवात केल्या. अधिवेशन सोपल्या उपरांत हाचे विशीं आपत्ती वेवस्थापन समितीची बसकाय घेतली अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. राज्यांत खंयच्याच वाठारांत दोंगर कापणी सुरू आसली जाल्यार जिल्हाधिकाऱ्याक माहिती दिवपाची जापसालदारकी आतां तलाट्याची आसतली अशें तांणी सांगले. तलाट्यान माहिती दिल्या उपरांत खासा पंगड ह्या दोंगर कापणीचेर कारवाय करतलो. धोकादायक पालसणांचो सरकार सोद घेतले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. धोकादायक पालसणांचो सोद घेवन सुरक्षेचे उपाय सुचोवपा खातीर सरकारान 2022 ह्या वर्सा समिती स्थापन केल्ली. हे समितीक 3 म्हयन्यांची मुजतवाड दिल्या. ह्या समितीन 2022 वर्सा अहवाल सादर केल्लो. आपत्ती घडची न्हय म्हूण भौशीक बांदकाम, रानां, नगर नियोजन, पंचायत, नगरपालिका खात्यांक मुखेल सचिवावरवी मार्गदर्शक तत्वां जारी केली. राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाच्या मजतीन धोक्याची पूर्वकल्पना दिवपी यंत्रणा तयार जातली. येता ते शुक्रारा आपत्ती वेवस्थापनाचेर विचारमंथन कार्यशाळा अधिकाऱ्यांखातीर जातली अशें सावंत हांणी ह्या वेळार सांगले. पालसणाविशी जतनाय घेवपासयत सुरक्षा उपायाखातीर मामलेदार तशेंच राना खात्याच्या अधिकाऱ्यांक प्रशिक्षण दितले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. हाचे पयली 70 मुरगांव म्हालांत पालसणां कोसळपाच्यो घडणुको घडिल्ल्यो. पालसणां कोसळपा फाटली कारणां समितीन अहवालात नमूद केल्या अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. आदिवासी समाजाची संस्कृती ही संशोधन आणि अभ्यासाचे महत्वाचे क्षेत्र असा असे गोय विधानसभेचे सभापती दोतोर रमेश तवडकर हांणी म्हळे. ते आयज गोय राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगान संसारीक आदिवासी दिसानिमतान इन्स्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभाघर पणजे हांगा आयोजित केल्ल्या कार्यावळींत उलयताले. आदिवासी संस्कृतीत शिकपासारखे भरपूर असा. ह्या सांस्कृतीक दायजाचो अभ्यास करून ती सांबाळून दवरपाची गरज असा अशें तवडकर हांणी ह्या वेळार सांगले. आदिवासी समाजाच्या पारंपारीक शेतीविशींच्यो पद्दतीचो उल्लेख करताना तवडकर हांणी म्हळे की ह्या शेत लागवड पद्दतीचो अभ्यास करून तातूंत सुदारणा केली जाल्यार समाजाक भरपूर फायदो जातलो. संवसारीक आदिवासी दिसानिमतान गोंय राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगान गोंयच्या उच्च माध्यमिक शाळांच्या 11वी आणि 12वी इयत्तेच्या विद्यार्थ्यांखातीर भगवान बिरसा मुंडाची जीण, स्वातंत्र्य चळवळ आणि आदिवासी हक्कांखातीर तांचे योगदान ह्या विषयाचेर प्रश्नमंजुषा सर्तीचे आयोजन केल्ले. सर्तीचे पहिले इनाम हरमल पंचक्रोशी हायर सेकंडरी हरमल पेडण्या, दुसरे इनाम सेंट एन्ड्रू हायर सेकंडरी वाडे वास्को आणि तिसरे इनाम सेंट झेवियर हायर सेकंडरी म्हापशा हांका फावो जाले. दामोदर हायर सेकंडरी मडगांव, मल्लिकार्जून हायर सेकंडरी काणकोणा आणि डॉ के बी हेडगेवार हायर सेकंडरी फोण्या हांका उमेद वाडोवपी इनामां भेटयली. नागेश सरदेसाय हांणी क्विज मास्टर म्हूण काम पळयले. सुरवेक कामगार आयुक्त लेविन्सन मार्टन हांच्या हस्तुकी कार्यावळीचे उक्तावण जाले. गोय विधानसभेचे सभापती दोतोर रमेश तवडकर हांच्या हस्तुकी सर्तींच्या जैतिवंत पंगडांक इनामां भेटयली. कार्यावळीक शिक्षण संचालक शैलेश जिंगडे, आयोगाचे अध्यक्ष दीपक करमरकार, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकार, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, खेळा आणि युवा व्यवहार खात्याचे संचालक अरविंद खुटकार आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज स्किल डेव्हलपमेंट म्हळ्यार कुशळ विकास मुख्यालयाक भेट दिवन कामाचो नियाळ घेतलो. ह्या वेळार स्किल डेव्हलपमेंट उपक्रम आणि घटमूट करपा खातीर वोकेशनल इन्स्ट्रक्टरांनी प्रत्यक्ष मुळाव्या पावण्याचेर वचून काम करपाची गरज असा अशें आपणाक दिसून आयला अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार म्हळें. गोयच्या 10 ATIतल्यान मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी स्किल डेव्हलपमेंट उपक्रमावरवी गांभीर्यान काम करपाची गरज असा. काय प्रशिक्षक स्किल इंडिया उपक्रमाचे काम सारखे करिनात असे आपल्या नदरेक आयला. ताका लागून ते हे काम सारखे करतात काय ना हाचो नियाळ घेऊपाक आपण अचकीत भेट दितलो असे मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. आयटीआयतल्यो काय ट्रेड बंद जाल्यात त्यो परत सुरू करपाच्या नदरेतल्यान सरकारी पावण्याचेर सोपस्कार सुरू जाल्यात अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार उलयताना दिली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात. परतून एक फावट येवकार. हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत गोय सरकारान वेगवेगळ्या कार्यावळीचे आयोजन केला. हातून 9 ते 15 ऑगस्ट ह्या काळात प्रत्येक देशभक्तान आपल्या घराचेर तिरंगो बावटो लावचो असे आवाहन कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हांनी केला. हर घर तिरंगा ह्या उपक्रमाच्या फाटभूंयेर 13 ऑगस्टाक शाळा उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यां खातीर सायकल रॅलीचे आयोजन खेळा प्राधिकरणान केला. हे शिवाय 25 ते 45 वर्सां पिरायेच्या नागरिकांखातीर तशेंच खाशेल्या क्षमतेच्या नागरिकां खातीर रोड रन ह्या सर्तीचे आयोजन केला. हे शिवाय एनएसएस विद्यार्थ्यांखातीर विद्यार्थी यात्रेचे आयोजन केला अशी माहिती खेळा मंत्री गोविंद गावडे हांनी दिल्या. तिरंगा प्लेज इंडिव्हिज्युअल सेल्फी विथ तिरंगा अशे तरेचे उपक्रमूय ह्या काळात जातले. तशेंच 13 आणि 14 ऑगस्टाक पणजे सेंट्रल लायब्ररीत हस्तकला तशेंच हेर वस्तूचे खासा प्रदर्शन भरतले. ह्या प्रदर्शनातल्या वस्तूंचेर 20% सूट गिरायकांक मेळटली अशी माहिती मंत्री गोविंद गावडे हांणी पणजे घेतिल्ल्या पत्रकार परिशदेत दिली. विद्यार्थी विज्ञान मंथन 2024-2025 ह्या देश पावण्यावेल्या प्रज्ञाशोध सर्तींत गोयातल्या शालेय विद्यार्थ्यांनी व्हडा संख्येन वांटेकार जावचे अशे पर्वरीच्या राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन मागला. विज्ञान भारती ह्या संस्थेन भारत सरकाराच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या पालवान या देशव्यापी प्रज्ञाशोध कार्यावळीचे आयोजन केला. 6वी ते 11वी मेरेनचे विद्यार्थी ह्या ऑनलाईन सर्तीत वांटेकार जाऊ शकतात. विज्ञानाचे आकर्षण असपी तशेंच सर्जनशील कल्पना आशिल्ले विद्यार्थी सोदून काढपाच्या हावेसान ही सर्त आखल्या असे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्यो संचालिका मेघना शेटगावकर हांणी सांगले. vvm.org.in ह्या संकेतस्थळार 15 सप्टेंबर मेरेन सर्ती खातीर अर्ज करूंक शकता असे तांणी कळीत केला. अंत्योदय अन्न येवजण रेशन कार्ड धारकांक सप्टेंबर 2024 महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचो कोटा 13.5 रुपयाच्या दरान प्रति कार्ड 2 किलो साखर दितले. सवाय धान्य दुकान मालकांनी बेगिनात बेगीन आपलो साखर कोटा भरून अंत्योदय अन्न येवजण रेशन कार्ड धारकांक वितरीत करचो. रेशन कार्डधारकांनी आपलो रेशन कोटा संबंधित सवाय धान्य दुकानातल्यान व्हरपाक जाय. धान्याविषयी कसली कागाळ असल्यार रेशन कार्डधारकांनी संबंधित मामलेदार वा नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार खात्याकडेन कागाळ करू येता. हरमलकेरीच्या आजोबा देवळात तशेंच मधला माज मांद्रे हंगाच्या हनुमान देवळात चोरी करपी चोराक मांद्रे पुलिसांनी धरला. विनोद रामा पाटेकार असे ह्या चोराचे नाव असून तो मूळ महाराष्ट्राचा नागरिक असा. मात सध्या तो मांद्रे रावतालो असे पुलिसेक कळा अशी माहिती उत्तर गोय पुलीस अधीक्षक अक्षत कौशल हांनी दिल्या. हनुमान देवळात चोरी केल्या उपरांत पळ काढताना पुलिसेन ह्या चोराक ओरस सिंधुदुर्ग वाठारात अटक केलो. ताचे कडल्यान 30,000 रोख तशेंच सुमार 20,000 रुपया मोल आशिल्ले देवाचे भांगराचे दोळे पुलिसांनी जप्त केल्या. आपणाक रीण आशिल्ल्यान चोरी करून शॉर्टकट पद्दतीन पैशे मेळोवपाक आपूण देवळांनी चोरी करतालो अशी कबुली ह्या चोरान पुलिसेक चौकशे दरम्यान दिल्या. मजगती धार्मिक स्थळांचेर वाढपी चोरयांच्या फाटभूंयेर अशा वाठारात पुलिसांची गस्त वाढयतले तशेंच ह्या गस्तीची माहिती दिवपी खासा रजिस्टर बुक दवरतले अशी माहिती अक्षत कौशल हांनी दिल्या. हे शिवाय राज्यातल्या धार्मिक संस्थांनी सुरक्षा आणि खबरदारीचे उपाय म्हण सीसीटीव्ही कॅमेराज बसोवचे असे आवाहन ह्या वेळार पुलीस अधीक्षक अक्षत कौशल हांनी केले. आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. वायनाड सारखी घडणूक गोयांत घडची न्हय म्हण सरकारान जतनाय घेवपाक सुरवात केल्या असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी सांगला. आदिवासी समाजाची संस्कृती ही संशोधन आणि अभ्यासाचे महत्वाचे क्षेत्र असा असे गोय राज्याचे सभापती दोतोर रमेश तवडकर हांनी म्हळा. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांनी आयज कुशळ विकास मुख्यालयाक अचकीत भेट दिवन कामाचो नियाळ घेतलो. आणि हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत गोय सरकारान 9 ते 15 ऑगस्ट ह्या काळात विंगड विंगड कार्यावळीचे आयोजन केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.